यहोशुआ अध्याय 23 इस्रायल लोकांपुढे यहोशुआचे भाषण. परमेश्वराने इस्रायलाला त्यांच्या आसपासच्या सर्व शत्रूंपासून विसावा दिल्यानंतर बराच काळ लोटला आणि यहोशुआ वृद्ध झाला होता. तेव्हा यहोशुआने सर्व इस्रायल, त्यांचे वडील व त्यांचे मुख्य पुरुष व त्यांचे न्यायाधीश व त्यावरील कारभारी यांना बोलावून सांगितले, मी फार वृद्ध झालो आहे, तुमच्यासाठी या सर्व राष्ट्रांसोबत तुमचा देव परमेश्वर याने सर्व काही कसे केले हे सर्व तुम्ही आपल्या डोळ्यांनी पाहिले आहे. कारण परमेश्वर देव जो स्वतः केवळ तुमच्यासाठी लढला, पहा या उरलेल्या राष्ट्रांचा आणि जी राष्ट्रे मी मारून टाकली त्यांचा सर्व देश यार्देनेपासून पश्चिमेकडल्या मोठ्या समुद्रापर्यंतही मी तुम्हाला तुमच्या वंशाप्रमाणे वतनासाठी वाटून दिला आहे आणि तुमचा देव परमेश्वर स्वतः त्यांना तुमच्या पुढून घालवील आणि त्यांना तुमच्या पुढून वतनातून काढीलच. आणि जसे तुमचा देव परमेश्वर याने तुम्हाला सांगितले तसे तुम्ही त्यांचा देश वतन करून घ्याल, तेव्हा चांगले बळकट व्हा. यास्तव मोशेच्या नियमशास्त्राच्या ग्रंथात जे लिहिलेले आहे त्या सर्वांचे पालन करा आणि त्यापासून उजवीकडे किंवा डावीकडे वळू नका. तुमच्याजवळ जी राष्ट्रे उरलेली आहेत त्यामध्ये तुम्ही जाऊ नका आणि त्यांच्या देवांच्या नावांची आठवण करू नका आणि त्यांची शपथ घालू नका, त्यांची सेवाही करू नका आणि त्यांच्या पाया पडू नका. परंतु आजपर्यंत जसे तुम्ही करीत आला तसे आपला देव परमेश्वर याला बिलगून रहा. कारण परमेश्वराने तुमच्या पुढून मोठी व पराक्रमी राष्ट्रे वतनातून घालवली. परंतु तुमची अशी गोष्ट आहे की तुमच्या पुढे आजपर्यंत कोणीही मनुष्य उभा राहू शकला नाही. तुमच्यातला एक मनुष्य हजारांची पाठ पुरवील. कारण की तुमचा देव परमेश्वर याने जसे तुम्हाला सांगितले तसा तो स्वतः तुमच्यासाठी लढतो. तर तुम्ही आपला देव परमेश्वर यावर प्रीती करण्यासाठी आपल्या चित्ताची फार खबरदारी घ्या. पण जर तुम्ही कोणत्याही प्रकारे मागे वळाल आणि जी तुमच्याजवळ उरलेली राष्ट्रे यांच्यासाठी चिकटून राहाल आणि त्यांच्याशी विवाह करून त्यांच्यामध्ये जाल आणि ते तुमच्यामध्ये येतील, तर तुम्ही हे पक्के समजा की यापुढे तुमचा देव परमेश्वर या राष्ट्रांना तुमच्या नजरेपुढून आणखी घालवणार नाही. आणि जी ही उत्तम भूमी तुमचा देव परमेश्वर याने तुम्हाला दिली तिच्यावरून तुम्ही नाश पाहून जाल तोपर्यंत ती तुम्हाला सापळा व पाश व तुमच्या पाठीला चाबूक व तुमच्या डोळ्यात काटे असे होतील. तर पहा, आज मी सर्व जग जाते त्या वाटेने जात आहे, परंतु तुम्ही आपल्या संपूर्ण मनात व आपल्या संपूर्ण चित्तात जाणता की ज्या चांगल्या गोष्टी तुमचा देव परमेश्वराने तुमच्याविषयी सांगितल्या त्या सर्वातली एकही गोष्ट कमी पडली नाही. अवघ्या तुम्हाला प्राप्त झाल्या त्यातली एकही गोष्ट कमी पडली नाही, तर असे होईल की तुमचा देव परमेश्वर याने तुम्हाला सांगितलेली जी प्रत्येक चांगली गोष्ट ती जशी तुम्हाला प्राप्त झाली तशी देव तुम्हाला प्रत्येक वाईट गोष्ट प्राप्त व्हावी अशी करेल. जी ही उत्तम भूमी तुमच्या देवाने तुम्हाला दिली आहे तिच्यावरून तो तुमचा नाश करून तुम्हास घालवी तोपर्यंत तो असे करील. तुमचा देव परमेश्वर याने जो करार पाळण्याची तुम्हाला आज्ञा केली आहे तो मोडून दुसऱ्या देवाची सेवा कराल आणि त्यांना नमन कराल तर देवाचा राग तुम्हावर भडकेल आणि जो उत्तम देश त्याने तुम्हाला दिला आहे त्यातून तुम्हाला त्वरित नष्ट करील.